काटा ल सी जाधव. एक. आयुष्याचा पट मोठा विलक्षण अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे. मी माझ्या आयुष्याचा सतत शोध घेत आलो. माझ्या जगण्यातील असंख्य घटना, प्रसंग, निसर्ग, अवतीभोवतीचा परिसर, नाती, अनेक नातेसंबंध, या सगळ्यांचा, अगदी कोहमपासून ते अहम ब्रह्मास्मीपर्यंत, माझ्या जगण्याचा जीवांश किती कणभर, अनंत काळाच्या तुलनेत परम अणुभरच, नगण्यच, असीम अवकाशाच्या तुलनेत केवढा तो युलासा जीव, पण तरीही तो या साऱ्या अथांग विश्वाला कवेत घेऊ पाहतो, मनात साठवू पाहतो, वैचारिक कोशात सूक्ष्म करून ठेवू पाहतो. माझी मलाच कमाल वाटते. मी अव्याहत झगडतोय जीवनाशी, भांडतोय अजून त्या विश्वनियंत्याशी. विधान अतिशयोक्त होईल, परंतु त्याच्या संवादात मी त्याच्याही चुका त्याच्या नजरेस आणून दिल्या. जेव्हा जेव्हा मनात वादळं निर्माण झाली, झंझावातानं मी विस्कटून गेलो, तेव्हा तेव्हा मी त्याच्याशी अनेकदा वाद घातला, तंडलो, भांडलो. मला नाही समाधानकारक उत्तर लाभली अजून त्याच्याकडून. मी अखेर पर्यंत प्रश्न विचारेन, भंडावून सोडेन त्याला, न हरता, न उतू मातू जाता. हे मी आधीच सांगायला हवं. मी आलो इथे मला कशावर जय मिळवायचा नाही, कोणावर मात करायची नाही, इंद्रियांवर, विचारांवर किंवा विकारांवरही. इथला निरोप कधी घ्यायचा हे आपल्या हाती नसेल ठाऊक आहे मला, पण मी मात्र हट्टीये. अर्नेस्ट हेमिंग्वेच्या द ओल्ड मॅन अँड द सी या कादंबरीतील त्या फिशरमन सँटिगोसारखा, 84 दिवस माशासाठी अविरत झुंज देणाऱ्या, मी तशीच झुंज देतोय. त्याच्या दृष्टीनं क्षुल्लक असेल किंबहुना अगदी क्षुद्रही असेल असू दे, परंतु मीही सँटिगोसारखा निग्रही आहे. मी माझं पालाण माझ्या मर्जीनुसार इथून हलवेन, कडवी झुंजही देईन. मी माझ्या जायच्या वेळीच जाईन, तत्पूर्वी नाही आणि तदनंतर क्षणभरही थांबणार नाही. तो गल्फ स्ट्रीममधला हुलकावणी देणारा मासा तोवर माझ्या हाती लागलेला असेल नक्कीच. माझ्या अवतीभोवती माझ्या जगण्यातील असंख्य संसाधनं इतस्तत पसरली आहेत. बहुतांश भोगलेले असह्य क्षण, प्रसंग आजूबाजूला पडलेले आहेत. मी ते आता पुन्हा गोळा करतोय, त्यांना पुन्हा संगतवार शब्दात गुंफून ठेवू पाहत आहे. हे माझं व्यक्तिगत असलं तरी ते अनेकात स्फुल्लिंग रूपानं फुलत असतंच. आयुष्य लाभेल तेवढं पूर्णतः जगण्याची, भोगण्याची इच्छा, तीव्र लालसा सगळ्यांना असते, मात्र कुणाच्या वाट्याला बहर लाभतो तर कुणाच्या वाट्याला कहर, पानगळत जणू. मी मात्र नाही उगाळत वैयक्तिक वेदना, यातना, उणीवा, जाणीवा. मी नाही ओणीनी मांडून बसत माझ्याच दुःखाची प्रदर्शनासाठी शकल आणि दुनियेच्या बाजारात ती तरल संवेदनशील म्हणून विकायलाही. त्याचा मला व्यापारही करायचा नाहीये. मी सगळ्यात एक आहे, माझ्यातही सगळं काही आहे असं मानणार आहे. जे माझ्या ठाई आहे ते तुमच्याही ठाई आहे असतं हे मला पक्क ठाऊक आहे. मी ढवळतोय माझा गतकाळ, तो उचंबळून येतोय आणि शब्दरूप घेऊन तुमच्या मनाशी सहकंप होत ठाव घेऊ पाहतोय. हा माझा भास की आभास माहीत नाही, म्हणून तो पुन्हा पुन्हा येतोय. माझ्या मनात सातत्यानं दडून असलेला सृजन मित्र, जन्मापासून पाठलाग करतोय तो सोबती, आत आत कुठे असतो वास्तव्य करून ठाव कळू न देता. तोच हा स्मृतीपटल उलगडून उघडून या कोहमचा वेध घेत पुनश्च व्याकुळ शब्दांच्या ओळीच्या ओळी लगडलेले घडच्या घड तुमच्या समोर ठेवत आहे. गत 65 वर्षांचा पट होरपळतच मांडून झाला, धग मागे लागलेली होरपळत पळत होतो अखेरपर्यंत निखाऱ्यावरून. आता 7 वर्ष उलटून गेली, तेच विस्तवासारखं वास्तव जगणं, मावळतीची उन्ह देखील भाजून काढत आहेत. होरपळ चालूच आहे हे अजूनही सांगावं लागतंय प्रखरपणे.
सॅम्पल कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू.